पंचमसर्ग भगवान श्रीरामांचा शोक आणि लक्ष्मणाचे किष्किंधापुरीत गमन। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, एकदा संध्याकाळच्या वेळी प्रवर्षण पर्वताच्या माथ्यावरील रत्नशिखरावर राम बसले असताना त्यांना सीतेच्या विरहाने झालेला शोक असह्य झाला आणि ते असे म्हणू लागले, लक्ष्मणा, पहा, एका राक्षसाने बळजबरीने माझ्या सीतेला हरण करून नेले आहे। ती भामीने जिवंत आहे की मेले हे सुद्धा मला अद्याप काही कळलेले नाही। ती जिवंत आहे असे जर कोण मला कोणी जर सांगितले तर माझ्यावर उपकार होतील। ती साध्वी कुठेतरी जिवंत आहे असे जर मला कळले तर ज्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक समुद्रातून अमृत काढले गेले त्याप्रमाणे मी प्रयत्नपूर्वक तिला निश्चित करत आणेन। हे बंधू, माझी प्रतिज्ञा ऐक। ज्याने माझी जानकी पळवून नेली आहे त्याचे पुत्र, सैन्य आणि वाहने या सकट मी त्याला भस्मसात करून टाकेन। हे चंद्रवदने सीते, तुला मी दिसत नसल्यामुळे दुःखार्थ झालेले तू राक्षसाच्या घरी कशी बरे जिवंत राहत असेल। चंद्रमुखी सीतेशिवाय हा चंद्रसुद्धा मला सूर्याप्रमाणे तापदायक वाटत आहे। अरे चंद्रा, तू प्रथम तुझ्या शीतल किरणाने जानकीला स्पर्श करून मग मला स्पर्श कर। सुग्रीवसुद्धा निर्देश आला आहे, कारण तो मी दुःखी असतानाही माझ्याकडे पाहत नाही। निष्कंटक राज्य प्राप्त झाल्यावर मद्यपानात आसक्त झालेला आणि एकांतात स्त्रियांनी वेढलेला तो अतिशय कामुक वानर नक्कीच कृतघ्न झाला आहे असे स्पष्ट दिसते। शरद ऋतू आलेला असतानासुद्धा तो माझ्या प्रियेच्या शोधासाठी येत नाही। मी पूर्वी त्याच्यावर उपकार केला आहे, परंतु तो दुष्ट कृतघ्न होऊन मला विसरून गेलेला आहे। सुग्रीवालासुद्धा मी नगरी आणि बांधव यांच्यासह नष्ट करेन। वालीला ज्याप्रमाणे मी ठार केले त्याप्रमाणे सुग्रीवसुद्धा आता माझ्याकडून मारला जाईल। अशा प्रकारे राघव रागावलेले आहेत हे पाहून लक्ष्मण त्यांना म्हणाला, दादा, तुम्ही मला आज्ञा द्या, आत्ताच जाऊन त्या दुष्ट सुग्रीवाला ठार करून मी परत येतो। असे बोलून धनुष्य व भाता घेऊन स्वतःच जाण्यास तयार झालेल्या लक्ष्मणाला पाहून श्रीराम म्हणाले, वत्सा, सुग्रीव हा माझा प्रिय मित्र आहे, तू त्याला ठार करणे योग्य नव्हे। तथापि वालीप्रमाणे तू सुद्धा मारलाच असेल असे सांगून त्या सुग्रीवाला तू भीती घाल। मग सुग्रीवाचे उत्तर घेऊन लगेच तू परत ये। त्यानंतर जे काही करावयाचे आहे ते मी निश्चितपणे करीन। ठीक आहे, असे म्हणून महान पराक्रमी लक्ष्मण त्वरित किष्किंधा नगरीत गेला। त्यावेळी तो रागाने जणू सर्व वानरांना जाळून टाकेल की काय असे वाटले। श्री महादेव म्हणाले, वस्तुत राघव हे सर्वज्ञ आहेत, लक्ष्मी ही नित्य त्यांच्याजवळ असते, विज्ञान हे त्यांचे स्वरूप आहे। असे असूनसुद्धा एखाद्या सामान्य स्त्रीसाठी तिच्या वियोगाने दुःखी झालेल्या एखाद्या सामान्य माणसाने शोक करावा त्याप्रमाणे दुःखी श्रीराम सीतेसाठी शोक करीत होते। खरे म्हणजे बुद्धी इत्यादीचे साक्षी असणारे, मायेच्या कार्याच्या पलीकडे असणारे आणि रागद्वेष इत्यादींनी रहित अशा त्या श्रीरामांच्या ठाई राग इत्यादीपासून उद्भवणारे शोकरूपी कार्य कसे बरे उद्भवेल। तथापि ब्रह्मदेवाचे शब्द खरे करण्यासाठी आणि दशरथाला तपस्येचे फळ देण्यासाठी श्रीरामाने मनुष्यरूप धारण केले होते। सर्व लोक मायेने मोहित होऊन अज्ञानाने युक्त झाले आहेत, त्यांना कसा बरे मोक्ष मिळेल असा विचार ते विष्णू करीत असताना सर्व लोकांचे पाप हरण करणारी रामायण नावाची आपली कथा या जगात पसरवण्यासाठी ते रामरूप झाले आणि माणसाप्रमाणे क्रिया करीत व्यवहारातील गोष्टी सिद्ध करण्यासाठी त्या त्यावेळी उचित असणारे क्रोध, मोह आणि काम हे विकार स्वीकारून ते मायासक्त जीवांना मनुष्य असल्याचे भासवित आहेत। खरे म्हणजे ते जरी सर्व गुणात आसक्त असल्याप्रमाणे दिसत असले तरी ते सर्व गुणांनी रहित असेच आहेत। विज्ञान हे त्यांचे स्वरूप आहे, विज्ञान ही त्यांची शक्ती आहे, हे ते साक्षी असून गुणांनी युक्त नाहीत, म्हणून ते काम इत्यादी विकाराने कधीही आकाशाप्रमाणे लिप्त होत नाहीत। त्यांचे खरेखुरे स्वरूप काही मुनिजन जाणतात, जनक इत्यादी राजर्षी जाणतात, तसेच निर्मल अंतःकरणाचे त्यांचे भक्त नेहमी योग्य प्रकारे जाणतात। ते जन्मरहित भगवान भक्तांच्या इच्छेनुसार अवतार रूपाने जन्माला येतात। इकडे लक्ष्मणसुद्धा त्यावेळी किष्किंधा नगरीच्या जवळ गेला आणि सर्व वानरांचे ठाई भीती निर्माण करीत त्याने आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचीचा भयंकर टणत्कार केला। त्यावेळी तेथे नगराच्या तटबंदीवर असणारे सामान्य वानर लक्ष्मणाला पाहून हातात दगड व वृक्ष घेऊन कलकलाट करू लागले। त्या वानरांना पाहून त्यावेळी लक्ष्मणाचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले आणि तो पराक्रमी लक्ष्मण धनुष्य ताणून त्यांना समूळ नष्ट करण्यास सिद्ध झाला. लक्ष्मण आला आहे हे कळल्यावर मंत्रीश्रेष्ठ अंगद हा झटदिशी उडी मारून तेथे आला. त्याने सर्व वानरांना रोखले आणि लक्ष्मणाचे जवळ जाऊन त्याने त्याला दंडवत प्रणाम केला. त्यानंतर लक्ष्मणाने अंगदाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याला म्हटले, वत्सा तू लगेच जा आणि तुझ्या काकाला सुग्रीवाला सांग की तुझ्यावर अतिशय क्रुद्ध झालेल्या श्री राघवांच्या सांगण्यावरून मी लक्ष्मण येथे आलो आहे. ठीक आहे असे म्हणून अंगद त्वरित परत गेला आणि त्याने सुग्रीवाला निरोप सांगितला. तो म्हणाला, क्रोधाने डोळे लाल झालेला लक्ष्मण बाहेर नगराच्या दाराशी उभा आहे. ते ऐकून वानरांचा राजा सुग्रीव अतिशय भयभीत झाला. मग मंत्र्यातील श्रेष्ठ अशा हनुमंताला बोलावून घेऊन तो त्याला म्हणाला, अंगदाबरोबर तू ताबडतोब लक्ष्मणाजवळ जा आणि विनयपूर्वक बोलून सावकाशपणे त्या रागवलेल्या वीर लक्ष्मणाला शांत कर आणि आदरपूर्वक त्याला इकडे घेऊन ये. अशा प्रकारे हनुमंताला पाठवून देऊन वानरांचा राजा सुग्रीव तारेला म्हणाला, हे तारे तूही जा आणि तुझ्या मधुर वचनाने लक्ष्मणाला शांत कर आणि मग तो शांत झाल्यावर त्याला अंतःपुरात आण आणि मला भेटव. ठीक आहे असे म्हणून त्यानंतर ताराही राजवाड्याच्या मधल्या तालनात येऊन थांबली. इकडे अंगदाबरोबर हनुमान लक्ष्मणाजवळ गेला आणि मस्तक नमून त्याने त्याला भक्तिपूर्वक प्रणाम केला. लक्ष्मणाचे स्वागत करून तो म्हणाला, हे महाभागा वीरा निशंकपणे ये, हे तुझेच घर आहे. आज येऊन राजस्त्रियांना भेटून मग सुग्रीवाला भेट. अरे वीरा तू जी आज्ञा करशील त्याप्रमाणे सर्व काही आम्ही करू. असे बोलून हनुमानाने भक्तीने लक्ष्मणाचा हात धरला आणि त्याला नगरातून राजवाड्याकडे आणले. त्या नगरीत सगळीकडे वानर नायकांचे भव्य प्रासाद पाहत पाहत लक्ष्मण इंद्रभवनाप्रमाणे सुंदर असणाऱ्या त्या राजभवनात पोहोचला. चंद्रमुखी तारा तेथे मधल्या दालनात होतीच. ती सर्व अलंकाराने विभूषित होती आणि तिचे डोळे काहीसे आरक्त होते. लक्ष्मणाला नमस्कार करून ती गोड बोलणारी तारा स्मित करून म्हणाली, भाऊजी या तुमचे कल्याण असो. तुम्ही सज्जन आणि भक्त वत्सल आहात. तुमचा भक्त आणि सेवक असणाऱ्या वानरराज सुग्रीवार तुम्ही असे का बरे रागावलात? खरे म्हणजे बराच काळ त्याला शांतता मिळालेली नव्हती, त्याने दुःखच अनुभवले होते. आता तुम्हीच त्याला मोठ्या दुःखसागरातून बाहेर काढून त्याचे रक्षण केले आहे. तुमच्याच कृपेमुळे महाबुद्धिमान सुग्रीवाला आत्ता कोठे सुख प्राप्त झालेले आहे. सुग्रीव जातीने वानर आहे, त्यामुळे कामासक्त होऊन तो रघुपतींच्या सेवेसाठी आला नाही हे खरे. तथापि हे प्रभू सुग्रीवाच्या आज्ञेनुसार आता नाना देशातील वानर येथे येणार आहेत. हे रघुश्रेष्ठा प्रचंड पर्वताप्रमाणे असणाऱ्या वानरांना वेगवेगळ्या दिशातून येथे आणण्यासाठी 10,000 वानर अगोदरच पाठवले आहेत. आणि सुग्रीव स्वतः जाऊन वानरांच्या सर्व सेनापतींच्याद्वारा दैत्य समूहाचा नाश करेल आणि रावणालाही ठार करेल. वानर श्रेष्ठ सुग्रीव आजच तुमच्याबरोबर श्रीरामाकडे येईल, तोवर तुम्ही आमचे अंतपुर पहा. तेथे पुत्र पत्नी मित्र यांनी वेढलेल्या सुग्रीवाला तुम्ही भेटा, त्याला अभय द्या आणि त्याला तुमच्याबरोबर श्रीरामाकडे घेऊन जा. तारेचे हे वचन ऐकल्यावर लक्ष्मणाचा क्रोध बराच कमी झाला. मग वानरांचा राजा सुग्रीव जेथे होता त्या अंतपुरात तो गेला. तेथे रुमेसह सुग्रीव पलंगावर विसावलेला होता. लक्ष्मणाला पाहिल्यावर अतिशय भ्यालासारखा सुग्रीव उडी मारून उठला. मद्याच्या धुंदेने ज्याचे डोळे गरगरत होते अशा त्या सुग्रीवाला पाहून रागवलेला लक्ष्मण म्हणाला, अरे दुराचार्य तू रघुत्तमांना विसरलास काय? वीर वारी या ज्या बाणाने मारला गेला तो बाण आज तुझी वाट पाहत आहे. माझ्याकडून मारला जाऊन तूसुद्धा वारीच्या मार्गाने जाशील. अशा प्रकारे अत्यंत कठोर शब्द बोलणाऱ्या लक्ष्मणाला त्यावेळी वीर हनुमान म्हणाला, हे प्रभू असे कसे बोलता? हा वानरांचा राजा सुग्रीव खरे म्हणजे तुमच्यापेक्षा रामांचा अधिक भक्त आहे. श्रीरामांच्या कार्यासाठी हा रात्रंदिवस जागरूक असतो, तो त्यांना विसरलेला नाही. पहा सगळीकडून कोट्यवधी वानर येथे आलेले आणि लवकरच ते सीतेच्या शोधासाठी निघतील. सुग्रीव श्रीरामांचे कार्य पूर्णपणे पार पडेल. हनुमंताचे वाक्य ऐकून लक्ष्मण लज्जित झाला. त्यानंतर सुग्रीवाने सुद्धा अर्घ्य पाद्य इत्यादीने लक्ष्मणाची पूजा केली. लक्ष्मणाला आलिंगन देऊन सुग्रीव म्हणाला, मी श्रीरामांचा दास आहे, त्यानेच माझे रक्षण केले. स्वतःच्या पराक्रमाने श्रीराम सर्व लोकांना क्षणार्थातच जिंकून टाकतील. हे प्रभो सर्व वानरासह मी त्यांचा केवळ नावापुरता सहाय्यक असेन. तेव्हा लक्ष्मणसुद्धा सुग्रीवाला म्हणाला, हे महाभागा, मी जे काही तुला बोललो होतो त्याची मला क्षमा कर। मी ते श्रीरामांच्यावरील प्रेमाने बोललो होतो। हे सुग्रीवा, आत्ताच आपण श्रीरामाकडे जाऊया। अरण्यात श्रीराम एकटेच आहेत आणि जानकीच्या विराने अतिशय दुःखाकुल आहेत। ठीक आहे, असे सुग्रीव म्हणाला। लक्ष्मणासह तो एका रथात चढला आणि इतर वानरासह राजा सुग्रीव श्रीरामांच्या जवळ जाण्यास निघाला। भेरी आणि मृदंग या वाद्यांच्या गजरात पुष्कळ अस्वले आणि वानर तसेच पांढरी छत्रे आणि चौऱ्या यांनी सुशोभित झालेला आणि नील अंगद हनुमान इत्यादी वानर प्रमुखासमेत सुग्रीव श्रीरामाकडे गेला। इति श्रीमद अध्यात्मरामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे पंचमसर्ग समाप्त।